लूक अध्याय 3 तिबिरिय कैसराच्या कारकिर्दीच्या 15 वर्षी जेव्हा पतय पिलात यहुदियाचा राज्यपाल होता आणि हेरोद गालिलचा अधिकारी असताना आणि त्याचा भाऊ फिलिप हा इतुरिया व त्राखोनिती या देशांचा अधिकारी होता व लुसनिय हा अबिलेनेचा अधिकारी होता. हनन्या व केफा हे मुख्य याजक होते. तेव्हा वाळवंटात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले. तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात गेला व लोकांना त्यांच्या पापापासून क्षमा मिळण्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्याविषयी घोषणा करीत फिरला. हे यशया संदेष्टाच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे झाले.
वाळवंटात कोणाचा तरी आवाज ऐकू आला, प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याचे रस्ते सरळ करा. प्रत्येक दरी भरून येईल आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल. वाकड्या तिकड्या जागा सरळ केल्या जातील, ओबड धोबड रस्ते सपाट केले जातील आणि सर्व लोक देवाचे तारण पाहतील.
त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला,
अहो सापाच्या पिल्लांना येणाऱ्या क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला कोणी सावध केले? पश्चातापास योग्य असे फळ द्या आणि आपापसात असे म्हणू नका की आमच्यासाठी अब्राहम आमच्या पित्यासारखा आहे. मी तुम्हाला सांगतो की अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव या खडकांचा उपयोग करण्यास समर्थ आहे आणि झाडांच्या मुळाशी कुराड अगोदरच ठेवलेली आहे आणि प्रत्येक झाड हे चांगले फळ देत नाही ते तोडून आगीत टाकले जाईल.
जमावाने त्याला विचारले,
मग आता आम्ही काय करावे?
त्याने उत्तर दिले,
ज्याच्याकडे दोन सदरे असतील त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला ते वाटून द्यावे, ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.
काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावास आले होते. ते म्हणाले,
गुरुजी आम्ही काय करावे?
तो त्यांना म्हणाला,
गरजेपेक्षा जास्त जमा करू नका.
हेच तुम्हाला सांगितले आहे. काही शिपायांनी सुद्धा त्याला विचारले,
आणि आम्ही काय करावे?
योहान त्यांना म्हणाला,
कोणाकडून बळजबरीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करू नका आणि तुम्हाला मिळणाऱ्या पगारात समाधानी रहा.
लोक मशियाची अपेक्षा करीत होते आणि ते सर्व त्यांच्या मनामध्ये योहानाबद्दल आश्चर्य करीत होते व असा विचार करीत होते की कदाचित तो ख्रिस्त असण्याची शक्यता आहे. त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले. तो म्हणाला,
मी तुमचा बप्तिस्मा पाण्याने करतो, पण एक जण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे, त्याच्या वाहनांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही. तो तुमचा बप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करी. त्याचे खळे स्वच्छ करण्यासाठी व त्याच्या कोठारात गहू साठविण्यासाठी त्याच्या हातात त्याचे सूप आहे, पण भुसा तो न विजता येणाऱ्या अग्नीने जाळून टाकी.
योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करून सुवार्ता सांगितली. योहानाने हेरोद या सत्ताधीशाची कान उघडणी केली, कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नीशी हेरोदियाशी अनैतिक संबंध होते. तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या. हे सर्व करून सुद्धा त्यात भर म्हणून की काय त्याने योहानाला तुरुंगात टाकले. तेव्हा असे झाले की जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा केला जात होता तेव्हा येशूचा सुद्धा बाप्तिस्मा झाला. तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रूपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून एक वाणी आली,
तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे.
जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे 30 वर्षाचा होता. लोकांना असे वाटते की येशू योसेफाचा मुलगा आहे. योसेफ एलीचा मुलगा होता, एली मथाताचा मुलगा होता, मथात लेवीचा मुलगा होता, लेवी मलखीचा मुलगा होता, मलखी यन्नयाचा मुलगा होता, यन्नया योसेफाचा मुलगा होता. योसेफ मथिताचा मुलगा होता, मथित आमोसाचा मुलगा होता, आमोस नहुमाचा मुलगा होता, नहुम हेसलीचा मुलगा होता, हेसली नग्गयाचा मुलगा होता, नग्गय महताचा मुलगा होता, महत मथिथाचा मुलगा होता, मथित शिमियाचा मुलगा होता, शिमई योसेखाचा मुलगा होता, योसेख योदाचा मुलगा होता, योदा योहानानचा मुलगा होता, योहानान रेशाचा मुलगा होता, रेशा जरुबाबेलाचा मुलगा होता, जरुबाबेल शल्तीएलचा मुलगा होता, शल्तीएल नेरीचा मुलगा होता, नेरी मलखीचा मुलगा होता, मलखी आदीचा मुलगा होता, आदी कोसोमाचा मुलगा होता, कोसोम एलमादाचा मुलगा होता, एलमदाम एराचा मुलगा होता, यर येशूचा मुलगा होता, येशू अलियेजराचा मुलगा होता, अलियेजर योरिमाचा मुलगा होता, योरिम मथादाचा मुलगा होता, मथाद लेवीचा मुलगा होता, लेवी शिमोनाचा मुलगा होता, शिमोन यहुदाचा मुलगा होता, यहुदा योसेफाचा मुलगा होता, योसेफ योनामाचा मुलगा होता, योनाम यल्याकिमाचा मुलगा होता, यल्याकिम मल्ल्याचा मुलगा होता, मल्ल्या मीनाचा मुलगा होता, मीना मथादाचा मुलगा होता, मथाद नाथानाचा मुलगा होता, नाथान दाविदाचा मुलगा होता, दाविद इशियाचा मुलगा होता, इशाय ओबेदाचा मुलगा होता, ओबेद बवाजाचा मुलगा होता, बवाज सलमोनाचा मुलगा होता, सलमोन नहशोनाचा मुलगा होता, नहशोन अमिनादाबाचा मुलगा होता, अमिनादाब अर्नेयाचा मुलगा होता, अर्ने हेस्रोनाचा मुलगा होता, हेस्रोन पेरेसाचा मुलगा होता, पेरेस यहुदाचा मुलगा होता, यहुदा याकोबाचा मुलगा होता, याकोब इसहाकाचा मुलगा होता, इसहाक अब्रामाचा मुलगा होता, अब्राहम तेराहाचा मुलगा होता, तेरह नाहोराचा मुलगा होता, नाहोर सरुगाचा मुलगा होता, सरुग रऊचा मुलगा होता, रऊ पेलेगाचा मुलगा होता, पेलेग एबराचा मुलगा होता, एबर सेलहाचा मुलगा होता, सेलह केनानाचा मुलगा होता, केनान अर्पक्षदाचा मुलगा होता, अर्पक्षद सेमाचा मुलगा होता, सेम नोहाचा मुलगा होता, नोहा लामेखाचा मुलगा होता, लामेक मथुशलचा मुलगा होता, मथुशलह हनोखाचा मुलगा होता, हनोक यारेदाचा मुलगा होता, यारेद महललेलाचा मुलगा होता, महललेल केनानाचा मुलगा होता, केनान आनोशाचा मुलगा होता, आनोश शेथाचा मुलगा होता, शेत आदामाचा मुलगा होता, आदाम देवाचा मुलगा होता।